साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते,
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक,
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक।
अकरावे गणपति बारावे श्री गजानन,
अकरावे गणपति बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल,
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन,
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी।
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एक दंतते,
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एक दंतते।
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
पाचवे श्री लंबोदर
सहावे विकट नाव ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन,
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी।
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते,
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते,
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक,
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक,
अकरावे गणपती बारावे श्री गजानन,
अकरावे गणपती बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल,
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन,
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
संपूर्ण स्तोत्र है।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र है।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक।
अकरावे गणपति बारावे श्री गजानन।
अकरावे गणपति बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः। ओम श्री गणपतये नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायक।
पिंगाक्ष चौथे गज वक्रते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक।
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
अकरावे गणपति बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपते नमः ओम श्री गणपते नमः ओम श्री गणपते नमः ओम श्री गणपते नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयुः कामार्थ साधती
भक्तीने स्मरता नित्य आयुः कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
नववे श्री भालचंद्र
नायका
अकरावे गणपती बारावे श्री गजानन
अकरावे गणपती बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
ओम श्री गणपतये नमः
ओम श्री गणपतये नमः
ओम श्री गणपतये नमः
ओम श्री गणपतये नमः
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका
साष्टांग नमन हे माझे गौरी
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
अकरावे गणपती बारावे श्री गजानन
अकरावे गणपती बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी।
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते,
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते,
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते।
नववे श्री भालचंद्र दहावे अकरावे गणपती बारावे श्री गजानन,
अकरावे गणपती बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल,
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन,
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः, ओम श्री गणपतये नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
पिंगाक्ष चौथे गजवक्रते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते,
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते।
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते,
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते।
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक,
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक।
अकरावे गणपति बारावे श्री गजानन,
अकरावे गणपति बारावे श्री गजानन।
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल,
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल।
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे।
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन,
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती,
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती।
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय,
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय।
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले,
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले।
ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती,
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती।
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका,
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका।
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते,
प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एकदंत ते।
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते,
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते।
पाचवे श्री लंबोदर सा सहावे विकट नाव ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
अकरावे गणपति बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नल
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले
ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा ओम श्री गणपते नमा